विविध भारती पुणे लौकिका रस्ते सादर करत आहे पुणे वृत्तांत. सातत्यानं होणारी वाहतुकीची कोंडी त्याचबरोबर अन्य स्वरूपाच्या पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे हिंजवडी परिसरातून 37 उद्योग समूहांनी अन्यत्र स्थलांतर केल्याचा स्थानिक उद्योजक संघटनेचा दावा राज्य औद्योगिक विकास महामंडळानं फेटाळून लावला आहे. तसं काही घडलं असल्यास त्याचे पुरावे संघटनेनं सादर करावेत असं महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. या परिसरात वाहतूक कोंडी होत असली तरी कोणत्याही उद्योग समूहाकडून त्यासाठी तक्रार आलेली नाही असं स्पष्टीकरण औद्योगिक महामंडळाकडून देण्यात आलं आहे. सध्या या परिसरात सुमारे 100 उद्योग समूह कार्यरत आहेत. पुणे शहरातील अनधिकृत व्यवसाय बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले असून यासाठी गुन्हे शाखेची 13 पथकं तयार करण्यात आली आहेत. या पथकांनी काल केलेल्या कारवाईत तंबाखूजन्य पदार्थ आणि इतर वस्तू जप्त केल्या. पिंपरी शहरातील भोसरी परिसरात कॉलराचे 2 रुग्ण आढळले आहेत. या दोन्ही रुग्णांवर महापालिकेच्या YCM रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत तर तिघांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत असं वैद्यकीय अधिकारी डॉ लक्ष्मण गोपणे यांनी सांगितलं. भोसरीच्या धावडे वस्तीमध्ये एका नागरिकानं नळ जोडणी घेताना खबरदारी न घेतल्यामुळे दूषित पाणी पुरवठा होऊन या 2 रुग्णांना कॉलराची लागण झाल्याचा संशय आहे. ससून रुग्णालयातील काही डॉक्टरांनी खासगी औषध विक्रेत्यांसोबत मिळून गरीब रुग्णांकडून पैसे घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णांची शस्त्रक्रिया योजनेतून मोफत झालेली असताना रुग्णांच्या नातेवाईकांना खासगी दुकानामधून औषधं शस्त्रक्रियेचं साहित्य खरेदी करण्यास सांगत न्यूरोसर्जरी विभागातील एका निवासी डॉक्टरनं 24,500 रुपयांची मागणी केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणाची तातडीनं चौकशी करण्यासाठी डॉक्टर मुरलीधर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. पुणे महापालिका आरोग्य विभागाच्या वतीनं 15 क्षेत्रीय कार्यालयांमार्फत डासोत्पत्ती स्थानं शोधून ती नष्ट करण्याची मोहीम सुरू आहे. कीटकजन्य आजारांचा प्रसार होऊ नये यासाठी नागरिकांनी घरातील सर्व पाणीसाठे झाकून ठेवावे, घरं आणि छतावरील भंगार आणि निरुपयोगी साहित्य काढून टाकावं असं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. डासांच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरणारे नागरिक व्यावसायिक आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीनं इझी पेडल पब्लिक राईड शेअर या महत्वाकांक्षी सार्वजनिक उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या उपक्रमामध्ये सौर पॅनलद्वारे चालणारे स्मार्ट डॉग स्थापित करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील सायकल ट्रॅकचा वापर वाढेल अशी अपेक्षा आहे. पुणे महापालिकेनं आगामी 5 वर्षांसाठी पूरव्यवस्थापन आराखडा तयार केला असून पूरस्थिती रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनेची कामं करण्यासाठी पाटील कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या 97,94,00,000 रुपयांच्या निविदेला स्थायी समितीनं मान्यता दिली आहे. प्रमुख नाले खोल करून पुराचा धोका कमी केला जाणार आहे. शहराच्या विविध भागात जलवाहिन्या टाकून पूरस्थिती रोखण्यासाठी विविध कामं केली जाणार आहेत. पुणे शहरात अलीकडच्या अतिमुसळधार पाऊस झालेल्या भागाची खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज पाहणी केली. मोठ्या पावसानंतर पाणी साचून होणाऱ्या नुकसानाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. मान्सून काळात संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं क्षेत्रीय कार्यालयनिहाय आपत्कालीन व्यवस्थापन पथक स्थापन करण्यात आलं आहे. या पथकाच्या कामकाजाची वेळ रात्री 10 ते सकाळी 6 असेल. सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी या पथकांच्या कामकाजाबाबत क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रचारासाठी सर्वच शाळांमधून संस्कृतविषयी जागृती केल्यास नव्या पिढीला त्याचं महत्व समजू शकेल असं मत डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ प्रमोद पांडे यांनी आज पुण्यात श्री गीता मंजुषा मंथनाच्या 25व्या विशेष पुष्प पारितोषिक वितरण कार्यक्रमात व्यक्त केलं. कौशलम न्यासाच्या पुढाकारातून आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था भारत विकास परिषद आणि संस्कृत भारती यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडतर्फे पिंपरी चिंचवड शहरातील इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांकरता अनुदानित पासेसचं वितरण 15 जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर. संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये नमस्कार.